अध्याय चालीसावा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीनाथा पुंडलीकवरदा रुक्मिणीकांता दीनबंधो अनाथनाथा। पुढे ग्रंथा बोलवी मागिले अध्यायी रसाळ वचन। तुवा बोलविले कृपे करून स्वर्गी चरपटीनाथे जाऊन। इंद्राचा गर्व हरिलासे हरिहरांची जिंकूनी कोटी। पुढे लोभाची केली भेटी गमन कळा नारद होटी। प्राप्त झाली महाराजा उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान। पुढे पातले पाताळ भुवन घेऊनी बळीचा गौरवमान। वामनाते भेटला भोगावतीची करुणी आंघोळी। पुनः पातला भूमंडळी यावरी कथा पुढे कल्होळी। नवरसाते वाढिका असो आता रमारमण। ग्रंथाक्षरी बैसला येऊन तरी पुढे श्रोती सावधान। कथा रस घ्यावा की इंद्र चरपटीने जिंकिला। वैभवे मशकातुल्य केला तरी तो विस्मयवान खोचला। खडतरपणी हृदयात मग जो गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्वज्ञ मूर्ती। सहस्रनयन तया प्रती घेऊनिया बैसलासे देवमंडळात। सहस्रनयन घेऊनी बैसलासे कनकासन। जैसा नक्षत्री रोहिणी रमण अति तेजे मिरविला। ऐशारीती पाकशासन बैसला सेवूनी सभास्थान। मग बृहस्पतीसी विस्मयरत्न चरपट प्रताप सांगतसे। अहावय धाकुटे सानस्वरूप परी अर्कासमान थोर प्रताप। हरिहरादि करुणी लोप स्थापुनी गेला पुलेची। तरी वाताकर्षण विद्या सबळ देव दानव झाले निर्बळ। नाथपंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना। तरी आते करुणी उपाय साध्य करावी इतुकी ठेव। या कर्मासी कोण लाघव स्वीकारावे महाराजा। की तयाच्या गृहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मे। तोषवूनी सर्व कर्म महिवरी मिरवावे। असो या परी यत्न करुन भेट घ्यावी त्या गवसून। परी ते जोगी तीव्रपणे वर्तताती सर्वदा। तरी उगलीच घेऊनी सदृढ भेट अर्थवदावा तयासी निकट। परी काय चाड आमुची अलोट कार्यार्थी भीड कोणती। तरी भीडेचे उपजेपण उजेड पडेल दास्यत्वे करुन। तया मागे रानोरान अपारमही हिंडावी। तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपा नव्हाळी। अमरपुरीची देवमंडळी तेजोयुक्त होईल। म्हणाल ऐसे कासयान हा विपर्यास येईल घडोन। तरी मही होता पुण्यपावन आसन माझे घेतसे। तरी मी येथे सावधान करुणी रक्षितो आपुले आसन। तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मजलागी। ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती। म्हणे महाराजा नाथाप्रती येथेची आणावे महायत्ने। तरी तो यत्न म्हणसील कैसा यज्ञ करावा सोमभासा। त्यानिमित्ते नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गासी। मग तो येथे आल्या पाठी दाऊनी भक्तीची अपार कोटी। मोह उपजवोनी नाथापोटी कार्य साधून घेईजे। ऐसे बोलता तपोद्विज परमतोषला अमर राज। उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचाराया। यावरी बोले कचतात हे महाराज अमरनाथ। मच्छिंद्र पिता अष्टवसूत उपरी चर नामे मिरवितसे। उपरी चर जाता महितळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी। सांगुनी त्या ते कार्य शेवटी मग मच्छिंद्र आम्हा बोधील। तरी त्या ते पाचारून कार्ययज्ञाचा वदुनी काम। विमानयानी रूढ करून पाठवावा महाराजा। यापरी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत। गौरवोनी तुवा त्याते दुष्टचित्ती मिरवावा, तरी शक्ति तव सरिता लोट, मच्छिंद्र उदधी पोट, संगमिता पात्र अलोट, प्रेम तोय भरले असे, तरी सुमुखाचे पडता जळ, कार्यशुक्ती का मुक्ता फळ, तू ते ओपील तपोबळ, नवनाथ आणोनिया, मग तो मुक्त अविंद विधी, लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी, मग ते रत्न कर्णविधी, स्वीकारी का महाराजा, ऐसे ऐकुनी गुरुवचन, परम तोषला सहस्रनयन, मग रथी मातली पाठवोन, उपरीचरा पाचारी, उपरीचर येता वदे त्या ते, म्हणे महाराजा कामना मनात, उदेली करू सोम मखाते, पूर्ण करी आता तू, तरी विमानयानी करोनी आरोहण, जाऊनिया पाही मच्छिंद्र नंदन, उपरी त्या ते सवे घेऊन, जावे नवनाथ मेळी, मग ते आर्या भावार्थित, मेळवोनी आणी अमरपुरीत, सोममखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू, अवश्य म्हणे वसुनाथ, तत्काळ विमानयानी बैसत, बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ, लक्षुनिया पातला, तो गोरक्ष धर्मनाथ, चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत, बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ, तीर्थस्नानी ऐक्य मेळा झाला असे, ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे, अवचटपणी देखिला तात, मग उठो निमौळी चरणाते, समर्पित महाराजा, मगनाथ वसु भेटून, बैसला सकळामध्ये वेष्टून, म्लानवाणी कार्यरत्न, अमरांचे सांगतसे, म्हणे महाराज हो शक्रापोटी, अर्थ उदेला मखकोटी, तरी आपण नवही जेठी, साह्य व्हावे कार्यार्था, बहुतापरी करुणी भाषण, सर्वांचे तुष्ट केले मन, उपरी मच्छिंद्राते बोधून, अवश्यपणी वदविले, मग जालंधर कानिफा चौरंगी, मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी, गोपीचंदरायादि अन्यजोगी, आरूढ झाले विमानी, गौडबंगाली हेला पट्टण, प्रविष्ट झाले ते विमान, राव गोपीचंद मातेसी भेटून, समागमे घेतली, उपरी विमानयानी होऊन, पहाते झाले वडवाळ ग्राम तेथून, तेथे वट सिद्ध नागनाथ पाहून, आरूढ केला विमानी, तेथून भर्तरीचे करुणी काम, विमान चालविती इच्छिल्या व्योमे, तो गौतमी तीरी नाथ उत्तम, जती भर्तरी अवतरलासे, या परी तीर्थ करिता महीपाठी, महासिद्ध जो नाथ चरपटी, अवंतीसी होता ताम्रपर्णी काठी, सवे घेतला महाराजा, तेणे पुण्यमान देशी विटग्राम नामाने, पहाते झाले विमानयाने, तेथे रेवण सिद्ध बोधून, आरूढ केला विमानी, असो नवनाथ परिवारा सहित, ते विमानयानी झाले स्थित, 84 सिद्धा समवेत, अमरपुरी पातले, विमान येता ग्रामद्वारी, सामोरा येता वृत्रारी, परमगौरवोनी वागुत्तरी, चरणावरी लोटला, सकळा करोनी नमना नमन, नेत सदना सहस्रनयन, आपुल्या आसनी बैसवोन, षोडशोपचारे पूजिले, नवनाथा पाहोनी सकळ अमर, मनी संतोषले अपार, तेज पाहुनिया गंभीर, उभे तेथे ठाकले, मग हवन कृत्य मनकामना, वदता झाला सकळ जना, म्हणे महाराजा कवणे स्थाना, सिद्ध अर्थ अर्थावा, मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ, म्हणती सुरवर पाळा ऐकमात, सिंहलद्वीपी स्थान अद्भुत, यज्ञ तेथे करावा, अटवी कानन आहे तुमचे, शीतळ छाया भरित जळाचे, तेथे न्यून साहित्याचे, पडणार नाही काहीच, उपरीचर वसु गंधर्व घेऊन, पहाते झाले अटवी वन, तेथे यज्ञ साहित्य आहुती करून, यज्ञ आरंभ मांडिला, दंपत्य बैसोनी सहस्रनयन, मंत्र प्रयोगी बृहस्पती आपण, यज्ञ आहुती नवही जण स्वाहा म्हणूनी कुंडी टाकिती परी किलोतळेचे सीमे आत अटवी वन होते अद्भुत यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्रा ते आठवला मग पाचारोनी उपरी चरतात मच्छिंद्र म्हणे जी वसुसमर्थ सिंहलद्वीपी मीननाथ कवण ग्रामी ठेविला येरू म्हणे त्याच्या ग्राम सीमेत अटवी वन हे विख्यात विराजित तरी किलोतळे सहित मीननाथ पाचारितो वाताची मग उपरी चरवसु प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किलोतळा रत्न पाचारुनी एक क्षण भेटी केली उभयता परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोहप्रवाही उपरी दारा सुत तयाठाई मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडबंगी नाथ मिरवित बैसविले समुदायात यज्ञ आहुती तयाचे हस्ते स्वीकारीत महाराजा दहानाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्रजती पुत्र मोह धरोनी चित्ती अभ्यासाते बैसविला अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शक्रासी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपत्यार्थ उपरी चरवसु बैसवोनी पहावा अर्थ सुरसु ऐसे बोलता प्राज्ञ विशेषु अमरपाळ समजला मग हातीचे सोडुनी यज्ञ कंकण वसु हाती केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निज दृष्टी विलोकी सर्व पदार्थ आणवोनी आपण अंगे झिजवी शचीरमण सिद्ध होय पुढारी खाद्य भोज्य षड्रस अन्न करे आणितसे पात्री वाढून शेवटी शिणले तयाचे चरण निज हस्ती चुरितसे ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन हृदयी भाविती यावरून प्राणसांडी करावी येरीकडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासीत तो समय जाणोनी साक्षेप इंद्रमयूरवेशे नटलासे निकट तरुशाखे वरती विद्या अभ्यासीत गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्र जपती वाताकर्षण लाधले दैवे सर्व तपराहाटी सकळ लाधली हातवटी उपरी वाताकर्षण विद्या पाठी वात प्रेरक अस्त्र लाधले ऐसी विद्या होता सघन परम हरुषला सहस्र नयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासीत तव वरी असो हवन अर्पण आहुती मख पावूनी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे बैसला मग पूजा करोनी सांगोपांग उपरी त्रिदशनाथे पुजिले अंग वस्त्रभूषणे चांग देवनिया गौरवीले सकळा बैसवोनी कनकासनी उभा राहिला जोडुनी पाणी सर्वांसी वदे म्लान वदनी नाथ वचन माझे परिसा माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय म्या मयूरवेश धरुनी माये अभ्यासिले विद्येते मीनजतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न तरी आपुलावर त्या ते देऊन सनाथपणी मिरवावे